नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठी या पुस्तकातील रेणूची बाहुली हा धडा शिकणार आहोत. मागील भागात आपण रेणूची बाहुली या धड्याचे वाचन केले होते आणि या भागात आपण त्याचं स्पष्टीकरण पाहूया. रेणू आणि नीलू चिमणीची खास दोस्ती होती. नीलू एका झाडावर छोट्याशा घरट्यात राहायची. एकदा रेणू खिडकीत उदास बसली होती. नीलू म्हणाली, तुला काय झाले रेणू? माझी गुलाबी बाहुली बागेत हरवली आहे, रेणूने उत्तर दिले. बघा, जेव्हा रेणू उदास बसली होती तेव्हा नीलू नावाची जी चिमणी होती, जी रेणूची खास मैत्रीण होती, तिची बेस्ट फ्रेंड होती, ती आपल्या मैत्रीण रेणूला उदास पाहून विचारते की तुला काय झाले रेणू? तर रेणू काय सांगते की तिची गुलाबी रंगाची जी बाहुली आहे ती हरवलेली आहे. अरे चा, चल तर मग तिला शोधूया, नीलू म्हणाली. नीलू व रेणूने गुलाबी बाहुलीला सगळीकडे शोधले, झाडाखाली, गवताच्या मागे, सगळीकडे, पण बाहुली काही सापडेना. बघा, जेव्हा नीलूला माहिती पडलं की रेणूची गुलाबी रंगाची बाहुली हरवलेली आहे आणि ती त्यामुळे उदास आहे, म्हणून ती एक चांगल्या मैत्रिणीच्या भावनेने म्हणाली की चला आपण तिला शोधूया. कोणाला? गुलाबी बाहुलीला. मग त्यांनी कुठे कुठे गुलाबी बाहुलीला शोधले? झाडाखाली, गवताच्या मागे, सगळीकडे, पण बाहुली काही सापडली नाही. तेवढ्यात नीलूचा मित्र परीन पतंग तेथे आला. बघा, इथे सगळी साखळी आहे मित्रमैत्रिणींची, की जेव्हा रेणू उदास होती तेव्हा नीलू तिला विचारत होती, तिची काळजी करत होती आणि दोघी मिळून बाहुली शोधत होते. त्याचप्रकारे परीण हा नीलूचा मित्र होता. जी नीलू चिमणी होती तिचा परीण पतंग, परीण कोण होता? पतंग होता. तो नीलूचा मित्र होता आणि तिथे तो परीण पतंग आला आणि त्याने विचारले, रेणू का बरं रडतेस? त्याने काय विचारलं रेणूला की रेणू का बरं रडत आहे? तर हे ऐकताच गुलाबी बाहुली हरवल्याचे नीलूने सांगताच परीण म्हणाला, अरे चा, रेणूला कसे हसवायचे ते मला ठाऊक आहे. बघा, मित्र असे असतात की जर आपले मित्र उदास असले तर दुसरा मित्र त्याला हसवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचप्रकारे परीण पतंगसुद्धा खूप छान मित्र होता, म्हणून रेणू रडत आहे याचं कारण समजताच तो रेणूला कसं बरं हसवायचं याचा विचार करू लागला. असे म्हणून परीण गेला ढगाकडे आणि त्याने ढगांना पाऊस पडायला सांगितला. पतंग हा आकाशात उडतो म्हणून तो ढगांकडे गेला आणि त्याने काय केलं की ढगांना पाऊस पडायला लावला. आणि काय आश्चर्य, खरंच पाऊस पडू लागला. त्याबरोबर पोपट, मैना, मोर आणि इतर पक्षी आनंदाने नाचू गाऊ लागले. आपल्या बागेत सर्वांना बागडताना पाहून रेणूलाही खूप आनंद झाला. रेणूला हसताना पाहून नीलूलाही आनंद झाला. बघा, परीण ढगाकडे गेला की पाऊस पडायला ढगांना सांगायला. त्याला वाटलं पाऊस जर पडला तर रेणू आनंदी होईल आणि तसंच झालं. पाऊस पडला आणि रेणूच्या अंगणात पोपट, मोर, मैना आणि इतर पक्षी आनंदाने नाचू गाऊ लागले. आपल्या बागेत सर्वांना बागडताना पाहून रेणूला खूप आनंद झाला. रेणूला हसताना पाहून नीलूलाही आनंद झाला. जेव्हा आपले मित्रमैत्रिणी आनंदी असतात, ते हसत असतात, खेळत असतात, तेव्हा जे खरे मित्र असतात त्यांना खूप आनंद होतो. आणि त्याचप्रकारे रेणूला हसताना पाहून परीण आणि नीलूलाही खूप आनंद झाला. आहा, किती सुंदर रंग, किती छान पाऊस आणि किती गोड गाणी, रेणू आनंदाने म्हणाली. ती आपल्या बाहुलीबद्दल पार विसरून गेली होती. रेणू, नीलू आणि परीण रंगीबिरंगी पावसात नाचू गाऊ लागले. अचानक परीणला एका झुडपामागे लपलेली गुलाबी बाहुली दिसली. बघा, रेणू एवढी आनंदी होती की सगळं ती विसरून गेली की आपली बाहुली हरवलेली आहे. आणि रेणूला एवढं छान वाटलं की ती आनंदाने नाचू गाऊ लागली. आणि अचानक परीणला, जो परीण पतंग होता, त्याला एका झुडपामागे लपलेली बाहुली दिसली. परीण एकदम ओरडला, ते पहा रेणू, हीच तर तुझी गुलाबी बाहुली नव्हे? मग रेणू काय म्हणाली, हो हो, हीच ती, तिची गुलाबी बाहुली एकदाची सापडली. थँक्यू परीन, तू आमचा खरा मित्र आहेस, नीलू आणि रेणू एकदमच म्हणाल्या. बघा, आपण या धड्यामध्ये काय पाहिलं, तर रेणू नीलू आणि परीन हे मित्र होते. नीलू ही रेणूची खास मैत्रीण होती आणि जी गुलाबी बाहुली बागेत हरवली होती ती झुडपामागे कोणाला दिसली, परीन पतंगाला दिसली. याच्यावरून आपण काय शिकलो की जे खरे मित्र असतात ते आपल्याला हसवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात आणि ते आपल्याला नेहमी आनंदी पाहण्याचा प्रयत्न करतात, आपल्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, तर नेहमी मित्रांची मदत करायची आणि त्यांना नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा. हा धडा एवढाच होता. आता पुढील धडा पुढील भागात. धन्यवाद.